आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या समुद्री सामर्थ्यावर जगभरातल्या देशांचा विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरातील महाएल्गार आंदोलनामुळे वाहतूक ठप्प. आंदोलन स्थळ आज 6 वाजेपर्यंत रिकामं करण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश. राज्यात सोयाबीन खरेदी 15 नोव्हेंबर पासून होणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा. केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचं स्टेट मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. भारताच्या समुद्री सामर्थ्यावर जगभरातल्या देशांचा विश्वास असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईमध्ये मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करताना ते बोलत होते. जगभरातील 80% देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती या गोष्टीला दुजोरा देते असंही ते म्हणाले. 2025 हे वर्ष भारतासाठी विशेष महत्वाचं असल्याचं सांगून याच वर्षी विज हिंजम डीप वॉटर बंदर पूर्णपणे सक्रिय झाल्याची माहिती त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी जगातले सगळ्यात मोठे कंटेनर वेसेल या ठिकाणी पोहोचणं ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब होती असंही त्यांनी सांगितलं. वर्ष 2024-25 भारतातील बंदरांनी सर्वाधिक कार्गो समन्वयात भाग घेतल्यानं बंदरांचं महत्व अधोरेखित झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी समुद्री मार्गाने होणारा व्यापार अधिक सुगम कशाप्रकारे करता येईल याविषयी आयोजित प्रदर्शनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेस्को सेंटर इथं भेट दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे. बच्चू कडूंनी चर्चेसाठी मुंबईत यावं अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी आज मांडली. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह 20 प्रमुख मागण्यांसाठी कालपासून नागपुरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.
सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे. आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे. त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल, त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे.
दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना चर्चेतून मार्ग काढण्यासाठी मुंबईला येण्याचं दिलेलं निमंत्रण कडू यांनी नाकारलं असून सरकारनं नागपुरात येऊन आंदोलकांशी संवाद साधावा असं कडू यांनी म्हटलं आहे. आज महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे.
आम्ही भावानंच खरेदी सुरू केल्या नाही, अजूनही सोयाबीनची खरेदी नाही, कापसाची नाही, मक्याची नाही, काहीच नाही. आणि जो माल विकला त्याला कोण पैसे देणार आहे? सगळ्यात जास्त अडचणीत महाराष्ट्रातला शेतकरी आहे. सगळ्यात घाट्यात आम्ही पाहतो आमचा शेतीमाल विकावं लागतं. इतर राज्याच्या तुलनेत आम्ही 40% घाट्यात आम्ही आमचा माल विकत आहोत.
बच्चू कडू आणि समर्थक वर्धा नागपूर महामार्गावरील जामठा परिसरातील कापूस संशोधन केंद्राच्या 30 एकर मैदानात ठिय्या देऊन आहेत. या आंदोलनामुळे वर्धा चंद्रपूर आणि हैदराबाद महामार्गावरील वाहतूक कालपासून ठप्प झाली असून लांबच लांब रांगा जामठा परिसरात पाहायला मिळत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं याची स्वतः दखल घेत आंदोलकांना आंदोलन स्थळ आज 6 वाजेपर्यंत रिकामं करण्याचे निर्देश दिले आहेत. महाएल्गार आंदोलनाला 24 तासाची मुदत देण्यात आली होती, ती उलटून गेल्यानं हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान आज प्रहार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी नागपूर मुंबई रेल्वे मार्ग प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी आजपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होत असून प्रत्यक्ष खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. शेतकरी अॅप किंवा पोर्टलवर नोंदणी करू शकतील आणि गर्दी टाळण्यासाठी नोंदणीच्या वेळी वेळ आणि तारीख नमूद करण्याची सोय उपलब्ध आहे. बारदाना खरेदीची प्रक्रिया सुरू असून तुटवडा भासू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी होऊ नये म्हणून तक्रार निवारण कक्ष आणि दक्षता पथकं जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन करण्यात आली आहेत. तसंच कपास किसान अॅपद्वारे कापूस खरेदीसाठी आतापर्यंत 3.75 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून खरेदी केंद्रांची संख्या 124 वरून 170 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेल्या जीएसटी सुधारणांमुळे एकंदरच सामान्य लोकांची विविध बाबतीत बचत होत असून अनेक वस्तूंवरील कर कमी झाल्यानं त्याच्या किमती आपोआपच कमी झाल्या आहेत. याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आहे अॅडव्होकेट घापेश ढवळे यांनी.
केंद्र सरकारने जीएसटी दरामध्ये जो बदल केला आणि जीएसटी कमी केली त्यामुळे सणासुदीच्या दिवसात किंवा अशा विविध वेळेत सुद्धा लोकांना त्याचा खूप फायदा होत आहे. गाड्यांच्या किमती कमी झाल्या किंवा रोज वापराच्या बऱ्याच वस्तू आहेत त्यांच्या किमती कमी झाल्यामुळे आज जीएसटीचा फायदा संपूर्ण भारतातील लोकांना होत आहे आणि त्यामुळे आज लोकांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या आता अपेक्षा पूर्ण होत आहेत आणि या नवीन जीएसटी दरामुळे लोकांना त्याचा विविध क्षेत्रात किंवा विविध वस्तू खरेदी करण्यात खूप फायदा होत आहे.
यंदाच्या दिवाळी हंगामात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं तब्बल 301 कोटींचं विक्रमी उत्पन्न मिळवलं आहे. दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी म्हणजे 27 ऑक्टोबरला 29.75 कोटींचं सर्वाधिक दैनिक उत्पन्न नोंदवलं गेलं. उत्कृष्ट कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नीती आयोगाच्या रोड टू इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राज्य उत्पादन अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्राच्या राष्ट्रीय उत्पादन अभियानाशी संलग्न राहून राज्य सरकार हे अभियान राबवणार आहे. यावेळी त्यांनी पुणे मुंबई दरम्यान ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचाही मनोदय व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र प्रगत उत्पादन क्षेत्राचं नेतृत्व करेल आणि अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगद्वारे जागतिक आपलं स्थान मजबूत करेल. राज्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत 100 सुधारणा राबवल्या जात असून महाराष्ट्राला उत्पादन आणि डेटा क्षेत्राचं केंद्र बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 7-9 नोव्हेंबर 2025 दरम्यान नागपुरात रामनगर इथं त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय योग संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमेलनाचं उद्घाटन 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राम खांडवे गुरुजी लिखित अनुभव सिद्ध योगोपचार या ग्रंथाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्यांचं प्रकाशन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होईल. या संमेलनात सहभागी होण्याचं आवाहन अध्यक्ष राम खांडवे गुरुजी यांनी केलं आहे.
आगाविगा योग संमेलनाचा हा कार्यक्रम होत आहे, याला सगळ्यांनी उपस्थित राहावं त्या दृष्टीने जो संपर्क तो आपल्याला सांगण्यात येईल. आपलं जीवन सुखी समाधानी आणि निरोगी करण्याचा मार्ग चोखाळावा अशी सर्व जनतेला मनपूर्वक करबद्ध प्रार्थना आहे.
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान पदयात्रा, रक्तदान, निबंध स्पर्धा, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. 11 नोव्हेंबर रोजी वसंत देसाई क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा देखील आयोजित केली जाणार आहे. कॅनबेरा इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं 9.4 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात 97 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली मात्र सततच्या पावसामुळे सामना पुढे खेळवता आला नाही. म्हाडा पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे पिंपरी चिंचवड आणि PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनेतल्या 4,186 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांच्या सोयीसाठी याबाबतची सविस्तर माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय वाशिम, वर्धा आणि नागपूरमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा, अकोला, अमरावती, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या वाशिम आणि यवतमाळ जिल्हा वगळता सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहू शकतं. या दरम्यान भंडारा इथं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या समुद्री सामर्थ्यावर जगभरातल्या देशांचा विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरातील महाएल्गार आंदोलनामुळे वाहतूक ठप्प, आंदोलन स्थळ आज 6 वाजेपर्यंत रिकामं करण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश. राज्यातील सोयाबीन खरेदी 15 नोव्हेंबर पासून होणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा. केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचं स्टेट मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.